नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज नवी दिल्लीत वेंचणुकेच्या फाटभुंयेर भाजपाच्या बूथ पावडावेल्या कार्यकर्त्यांकडेन संवाद साधतले. केंद्र सरकार आयज बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाक 10 वर्सां पुराय जाल्ल्या निमतान नवी दिल्लीत कार्यावळीचे आयोजन करता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हांणी काल गोंयांतल्या वेगवेगळ्या महामार्ग प्रकल्पांचे उक्तावण करून ते राष्ट्राक समर्पित केले. उत्तर प्रदेशाचे मुखेलमंत्री योगी आदित्यनाथ आयज प्रयागराजात खाशेली मंत्रीमंडळ बसका घेतले आनी कोलकात्याच्या इडन गार्डनांत जावपी T20 माळेंतल्या 5 मॅचींतल्या पयल्या मॅचींत आयज सांजे भारत इंग्लंडा आड खेळटलो. आता पुराय खबरो. दिल्ली विधानसभा वेंचणुके खातीर वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी आपलो प्रचार चड खर केला. प्रधानमंत्री आनी भाजपाचे वरिष्ठ फुडारी नरेंद्र मोदी आयज दनपारा मेरा बूथ सबसे मजबूत कार्यावळी खाला नमो एपावरवी पक्षाच्या बूथ पावडावेल्या कार्यकर्त्यांकडेन संवाद साधतले. बूथ पावडावेल्या कार्यकर्ते वांगडा पक्षाचे खासदार, आमदार, नगरसेवक, पदाधिकारी ह्या कार्यावळीक हाजीर रावपाचे आसात. सदर बाजार विधानसभा मतदारसंघातल्या इंदरलोक वाठारात आयज काँग्रेसीचे वरिष्ठ फुडारी आणि लोकसभेचे विरोधी पक्ष फुडारी राहुल गांधी भौशीक बसकेत उलोप करपाचे आसात. सरकार आयज बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाक 10 वर्सां पुराय जाता ते निमतान चलये भुरग्यांची राखण, शिक्षण आणि सशक्तीकरण करपाच्या ह्या अविरत यत्नांक 1 दशक पुराय जाला. बायलां आणि भुरगीं उदरगत मंत्रालयान सांगला की नवी दिल्लीत हे निमतान जावपी कार्यावळीत सशस्त्र दळ, पेला लष्करी दळ, दिल्ली पुलीस, चलयो विद्यार्थी आणि आंगणवाडी कामगार ह्या बायला अधिकाऱ्यांचो वांटो आसतलो. मंत्रालयान मुखार सांगला की 10 वर्सां पुराय जाल्ल्याचो हो उत्सव आयच्यान 8 मार्च मेरेन आंतरराष्ट्रीय बायला दिसा मेरेन चलतलो. राज्य आणि जिल्हो पावड्यार अशे तरेच्यो तरेकवार कार्यावळी आयोजित करतले. केंद्रीय रस्तो येरादारी आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी गोंयांतल्या वेगवेगळ्या महामार्ग प्रकल्पांचे काल उक्तावण केले, तशेंच ते राष्ट्राक समर्पित केले. देशांत दर वर्सा रस्तो अपघातांत सुमार 1,80,000 लोकांक मरण येता आणि शाळेचे प्रवेश आणि भायर सरपाचे सुवातेर लेगीत रस्ते सुरक्षित नात. सरकारान ते सुदारपाचो यत्न करचो अशें केंद्रीय रस्तो येरादारी आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी सांगला. ते काल गोंयांतल्या वेगवेगळ्या महामार्ग प्रकल्पांची बुनयादी फातर बसयताना उलयताले. ह्या उक्तावण जाल्ल्या प्रकल्पाक लागून क्रूज पर्यटन आणि आयात निर्यात क्षेत्राक चालना मेळटली. गोंय प्रदूषण मुक्त तशेंच अपघात मुक्त करपा खातीर गोंय सरकारान यत्न करचे अशें आवाहन तांणी केलां. तशेंच महामार्गांच्या कुशीक झाडां रोवपाची तरतूद करची अशी शिफारस गडकरी हांणी केली.
दरवर्षी 5 लाख एक्सिडेंट होतात, 1,80,000 लोक मृत्युमुखी पडतात आणि अनेक वेळा शाळेच्या एंट्री आणि एक्झिट पॉईंटवर ऍक्सिडेंट होतात. माझी आपल्याला विशेष रूपाने विनंती आहे की ही संख्या आता वाढत चाललेली आहे, तेव्हा आपण गोव्याच्या ब्लॅक स्पॉट स्टेट हायवेवरचे, नॅशनल हायवेवरचे जे आहेत ते शोधा आणि जे नॅशनल हायवेचे असतील ते नॅशनल हायवेला सुधारायला सांगा. हे स्टेट हायवेचे असतील, महानगरपालिका नगरपालिकांचे असतील, पोर्टमधले असतील, त्यांना सुधारायला लावा. आणि गोव्यात दोन गोष्टी आपण जरूर करा, एक गोव्याला प्रदूषण मुक्त करा आणि दुसरं गोव्याला अपघात मुक्त करा.
वेर्णा ते मुरगाव चारपदरी मार्ग मुरगाव बंदराकडेन जोडपी 644 कोटी रुपया खर्चाच्या उड्डाण पुलाचे उक्तावण, तशेंच 4,200 कोटी रुपया खर्चाच्या गोंयांतल्या 4 वेगवेगळ्या महामार्ग प्रकल्पांचे व्हर्च्युअल पद्दतीन उक्तावण केल्या उपरांत केंद्रीय मंत्री गडकरी उलयले. मुरगाव बंदराक जोडपी मार्ग उक्तो जाल्ल्यान मुरगाव बंदरातलो वेवसाय वाडोवपाक मजत जातली, तशेंच पर्यटन वेवसाय वाडटलो अशी म्हायती केंद्रीय मंत्र्यांनी दिल्या. नवो मार्ग तयार जाल्ल्यान आतां वास्को शार आनी सरभोंवतणी जावपी प्रदूषण नियंत्रणाखाला येतले अशें तांणी सांगलें. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी आपल्या उलोवपांत मुरगांव बंदरांतलो नवो उड्डाण पूल येरादारी खातीर उक्तो जाल्ल्यान मुरगांव बंदर रेल्वे आनी विमानतळ हांचे मदीं आतां संपर्क उरपाक मजत जातली अशें तांणी म्हळें. फाटल्या 11 वर्सांत केंद्र सरकारान गोंया खातीर 40,000 कोटींची मजत दिल्ल्याचें सांगतना डबल इंजीन सरकार आशिल्ल्यान हें शक्य जालां अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळें. उत्तर प्रदेश सरकाराची आयज खाशेली मंत्रीमंडळ बसका प्रयागराजात जातली. आयज दनपारा अरायल वाठारांतल्या त्रिवेणी संकुलांत जावपी बसकेचें अध्यक्षपद उत्तर प्रदेशाचे मुखेलमंत्री योगी आदित्यनाथ करतले. उत्तर प्रदेश सरकाराच्या सगळ्या 54 मंत्र्यांक हे बसकेक हाजीर रावपाक आपयला. आदी मेळा प्राधिकरणाच्या सभाघरांत ही बसका थारायली, पूण संगमांत पवित्र स्नान घेवपाक महाकुंभाक भेट दिवपी भक्तांक आनी यात्रेकरूंक असुविधा जावची न्हय म्हूण हे स्थळ बदल्ला. हे वेळार मंत्रीमंडळान राज्या खातीर जायत्या म्हत्वाच्या प्रस्तावांक आनी येवजण्यांक मान्यताय दिवपाची आस्त आसा. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या म्हादय चॅनलावेल्यान आयकतात. आता पुराय खबरो. परराष्ट्र वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी काल राती अमेरिकेचे विदेश मंत्री मार्को रुबियो हांचे कडेन द्विपक्षीय बसका घेतली. दोनूय फुडाऱ्यांनी आपल्या विस्तारीत द्विपक्षीय भागीदारीचो नियाळ घेतलो, तशेंच प्रादेशीक आनी जागतीक विंगड विंगड प्रश्नांचेर विचारांचे दिवप घेवप केला अशें डॉ जयशंकर हांणी सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टांत सांगला. काल राती वॉशिंग्टन डीसीत जाल्ले क्वॉड परराष्ट्र मंत्र्यांचे बसकेक डॉ जयशंकर हाजीर आशिल्ले. सोशल मिडिया पोस्टांत मंत्री जयशंकर हांणी सांगला की ही बसका ट्रम्प प्रशासना भितर जाल्ली. मुक्त उक्तो स्थिर आनी समृद्ध भारत पॅसिफीक प्रदेश सुनिश्चित करपाच्या वेगवेगळ्या तासांचेर फुडाऱ्यांनी चर्चा केली. व्हड विचार, खोलायेन चर्चा आनी सहकार्य हाचेर मंत्री जयशंकर हांणी एकमत उक्तायला. अनिश्चित आनी अस्थिर संवसारात क्वॉड ही संवसारीक बऱ्या खातीर एक शक्त जातली असो स्पश्ट संदेश ही बसका दिता अशें तांणी मुखार सांगला. राष्ट्रीय राजधानीत भारत मंडपमांत जावपी भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 खातीर देशभरांतल्या वाहन मोगी व्हडा संख्येन आयल्यात. ह्या कार्यावळीत तांकां नव्यान सुरू केल्ल्या आनी प्रगत वाहनांविशीं म्हायती मेळटली. इलेक्ट्रॉनिक्स आनी विंटेज गाडयो हे पर्यटकां मदीं लोकप्रिय आकर्षण थारलां. सायकल, स्कूटी, डिलिव्हरी वाहनां अशीं दोन चाकी आनी तीन चाकी वाहनां लेगीत लोकांक आकर्शीत करपाक लागल्यात. भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोतय बेगीनूच बाजारांत हाडपाच्यो गाडयो दाखयल्यात. आयज ह्या प्रदर्शनाचो निमाणो दीस आसा. नोंदणी केल्या उपरांत पर्यटकांक सकाळी 10 ते सांजे 6 मेरेन भेट दिवपाक मेळटा. बांगलादेशी दुयेसींचेर उपचार करपा खातीर कुनमिंगात हॉस्पिटलां नियुक्ती करची अशें ढाकान बिजिंगा कडेन मागलां. बांगलादेशान ढाका हांगा खाशेले चिनी हॉस्पिटल स्थापन करपाचोय प्रस्ताव मांडलो. मंगळारा बांगलादेशाचे परराष्ट्र सल्लागार तौहीद हुसेन आनी चीनाचे परराष्ट्र मंत्री वांग यी हांचे मदीं बिजिंगात जाल्ल्या द्विपक्षीय उलोवणी वेळार हे संबंदी चर्चा जाल्ली अशें बांगलादेशाच्या परराष्ट्र मंत्रालयान सांगला. बांगलादेशाचे सल्लागार 5 दिसांच्या चीन भेटेर आसात. बांगलादेशी वैजकी पर्यटन तज्ञांच्या म्हणण्याप्रमाण बांगलादेशी दुयेंतीं खातीर चड काळ वैजकी विजा अडचण आयल्यार कुनमिंग हो चेन्नय खातीर बरो पर्याय जावंक शकता. फाटल्या वर्सा 5 ऑगस्टा पयली बांगलादेशी दुयेंतींक भारतीय मेडिकल विजा सुविधा खूप सोपी आशिल्ली आनी भारतातल्या चेन्नय, कोलकाता, हैदराबाद, बंगळुरू आनी हेर शारातल्या हॉस्पिटलांनी परवडपी आनी त्रासमुक्त भलायकी उपचाराक लागून तांच्या दुयेंतींक हे खूप सोयीचे आशिल्ले. पूण दोनूय देशांमधल्या राजनयीक तणावात सध्या भारत फकत गंभीर दुयेंतीं खातीर बांगलादेशातल्या लोकांक वैजकी व्हिजा दिता. हे परिस्थितीक लागून बांगलादेशी नागरीक भारतीय भलायकी सुविधांचे हेर पर्याय सोदपाक लागला. कोलकाताच्या इडन गार्डन्सांत जावपी T20 माळेंतल्या 5 खेळां माळेच्या पहिल्या मॅचींत आयज सांजे भारत इंग्लंडा आड खेळटलो. सांजे 7 वरांचेर ही मॅच सुरू जावपाची आसा. ही खेळामाळ कोलकातात सुरू जातली आनी उपरांत उरिल्ल्यो मॅची चेन्नय, राजकोट, पुणे आनी मुंबयत जातल्यो. निमाणी T20 मॅच 2 फेब्रुवारीक मुंबयत जातली. आयएसएल फुटबॉलांत काल राती चेन्नयच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमांत चेन्नयन फुटबॉल क्लबान लीग फुडारी मोहन बागान सुपर जायंट हाचे कडेन 0-0 अशी बरोबरी केली. आतां मोहन बागान 17 खेळांतल्यान 37 गूण मेळून पयल्या क्रमांकाचेर आसा, जाल्यार चेन्नयन 18 गूण घेवन 10वे सुवातेर आसात. चेन्नयन फुडें 25 जानेवारीक एफसी गोवा कडेन खेळटलो जाल्यार मोहन बागान 27 जानेवारीक बेंगळुरू एफसी आड खेळपाचो आसा. भारतीय हवामान खात्यान फाल्यां मेरेन बिहार, अस्तंत बंगाल, झारखंड, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आनी त्रिपुरा वाठारांनी रातच्या वेळार तशेंच फांतोडेर दाट धुके पडपाचो अदमास उक्तायला. तशेंच हवामान खात्यान आयज हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, चंडीगढ आनी अस्तंत उत्तर प्रदेशाच्या कांय वाठारांनी जगलांसयत गडगड मारपाचो अदमास उक्तायला. हवामान खात्यान दिल्ले म्हायती प्रमाण सोमालियाच्या आखातात लागी आशिल्ल्या कोमोरीन वाठाराचेर आनी सोमालिया दर्यादेगेर तशेंच अस्तंत मध्य आनी लागसारच्या नैऋत्य अरबी दर्याचेर वाऱ्याचो नेट वराक 35 किलोमीटर ते वराक 55 ते 65 किलोमीटर जावपाचो अदमास आसा. ताका लागून ह्या वाठारांनी नुस्तेमारांनी दर्यात वसचे न्हय अशी शिटकावणी हवामान खात्यान दिल्या. आता खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज नवी दिल्लीत वेंचणुकेच्या फाटभुंयेर भाजपाच्या बूथ पावड्यावेल्या कार्यकर्त्यांकडेन संवाद साधतले. केंद्र सरकार आयज बेटी बचाव बेटी पढाव अभियानाक 10 वर्सां पुराय जाल्ल्या निमतान नवी दिल्लीत कार्यावळीचे आयोजन करता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हांणी काल गोंयातल्या वेगवेगळ्या महामार्ग प्रकल्पांचे उक्तावण करून ते राष्ट्राक समर्पित केले. उत्तर प्रदेशाचे मुखेलमंत्री योगी आदित्यनाथ आयज प्रयागराजात खाशेली मंत्रीमंडळ बसका घेतले. कोलकात्याच्या इडन गार्डन्सात जावपी T20 माळेतल्या 5 मॅचीतल्या पहिल्या मॅचीत आज सांजे भारत इंग्लंडा आड खेळटलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले आयज सांजे 6:30 वरांचेर. नमस्कार.